आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी प्रमुख पक्षांचे 10 उमेदवारी अर्ज दाखल। शिवसेनेकडून नीलम गोरे आणि बच्चू कडू तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकींना संधी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा। भविष्यातलं पर्शियन आखात अमेरिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त असेल असा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोज्ताबा खामेनी यांचा विश्वास। यंदाच्या जनगणनेची प्रक्रिया उद्यापासून राज्यभर सुरू। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 583 अंकांची घसरण। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीतल्या 9 आणि पोटनिवडणुकीतली 1 अशा 10 जागांसाठी आज प्रमुख पक्षांच्या 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेनं नीलम गोरे आणि बच्चू कडू यांची उमेदवारी जाहीर केली। त्याआधी कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर दोघांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी आमदार जिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे, त्यांनीही आज अर्ज भरला। शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या काँग्रेसनं उमेदवार देण्याची तयारी केली होती, मात्र शिवसेना नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर उमेदवार न देण्याचा निर्णय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केला।
पुढच्या ज्या 2028 आणि 29 पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली। येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील।
भाजपानं उमेदवारी दिलेले माधवी नाईक, सुनील कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। प्रज्ञा सातव यांनीही आज भाजपाकडून पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला। याशिवाय द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 5 अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत। या सर्व अर्जांची छाननी 2 मे रोजी होणार आहे। श्रीनगर जम्मू या विस्तारित वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू तावी रेल्वे स्थानकावर आज हिरवा झेंडा दाखवला। श्रीनगरहून श्री माता वैष्णोदेवी कटरा स्थानकांपर्यंत जाणारी ही गाडी आता जम्मू तावी स्थानकापर्यंत जाईल। गेल्या 12 वर्षात रेल्वे क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन झालं आहे असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसंच प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंघही यावेळी उपस्थित होते। ब्राह्मोस एरोस्पेसनं 2025-26 5,200 कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा केल्याचं DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं म्हटलं आहे। लखनौ इथला प्रकल्प सुरू झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच या प्रकल्पातून क्षेपणास्त्रांचं वितरण सुरू झाल्याचं DRDOने समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं। 4,000 कोटींचे 2 निर्यात करार झाल्यामुळे ब्राह्मोस एरोस्पेस जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत असून सशस्त्र दलांची मागणी ब्राह्मोस वेळेत पूर्ण करत आहे असंही DRDOनं नमूद केलं आहे। बलात्कारामुळे गर्भधारणा झाली तर पीडितेच्या गर्भपातासाठी कोणतीही कालमर्यादा नसावी असं मत आज सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं। केंद्र सरकारनं कायद्यात आवश्यक सुधारणा करून बलात्कार पीडितांना 20 आठवड्यांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याबाबत विचार करावा असंही न्यायालयानं सांगितलं। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या पीठासमोर 15 वर्षीय पीडितेच्या 30 आठवड्यांच्या गर्भपाताबाबत सुनावणी झाली। एम्सनं या गर्भपाताला विरोध करणारी याचिका दाखल केली होती। गर्भपाताला परवानगी नाकारली तर पीडितेला जन्मभर मानसिक आघात सहन करावा लागेल। कायदा हा प्रवाही आणि काळाशी सुसंगत असायला हवा असंही पीठानं म्हटलं आहे। अंतिम निर्णय हा पीडित मुलगी आणि तिच्या पालकांचाच असेल असंही न्यायालयानं नमूद केलं। उद्या बुद्ध पौर्णिमा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला देशातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। भगवान बुद्धांनी दिलेला करुणा, अहिंसा आणि ज्ञानाचा संदेश संपूर्ण मानवजातीला सदैव मार्गदर्शन करत राहील। भगवान बुद्धांची शिकवण प्रत्येकाला शांतता, सहिष्णुता आणि परस्पर सलोख्याच्या मार्गावरून चालण्याची प्रेरणा देते असंही राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवडी संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भविष्यातलं पर्शियन आखात अमेरिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त असेल असा विश्वास इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजताबा खामेनी यांनी आज पर्शियन गल्फ डेच्या निमित्तानं व्यक्त केला. बाह्य शक्तींनी आखाती देशांच्या व्यवहारात हस्तक्षेप करू नये असंही ते म्हणाले. इराणच्या प्रतिकार करण्याच्या धोरणामुळे आणि प्रादेशिक बदलांमुळे एक नवी व्यवस्था आकाराला येत असल्याचंही खामेनी यांनी सांगितलं. विज्ञान, उद्योग, अण्वस्त्र तसंच क्षेपणास्त्र यासारख्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात इराणनं मिळवलेलं यश हे राष्ट्रीय शक्तीचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. यंदाच्या जनगणनेची प्रक्रिया उद्यापासून राज्यभर सुरू होणार आहे. 1 ते 15 मे दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना sec.census.gov.in या संकेतस्थळावर घरांची नोंदणी करता येईल अशी माहिती राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. घरातला कोणताही एक सदस्य सुमारे 15 ते 20 मिनिटात स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून कुटुंबाचा तपशील भरू शकतो आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेलवर SE अर्थात स्वगणना ID मिळवू शकतो. स्वगणनेदरम्यान कोणतंही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. जनगणना गणक जेव्हा आपल्या घरी भेट देतील तेव्हा स्वगणना केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणासाठी त्यांना SE ID देणं आवश्यक असेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 583 अंकांची घसरण होऊन तो 76,914 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 180 अंकांची घसरण झाली आणि तो 23,998 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्राचा 67वा स्थापना दिन उद्या राज्यभर उत्साहात साजरा होणार आहे. मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ सकाळी 8 वाजता होईल. मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन होणार आहे. मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं यासाठी सकाळी 7:15 ते 9 या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजवंदन कार्यक्रम होणार नाही. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर वातानुकूलित आणि 15 डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. पश्चिम रेल्वेवरही 12 नवीन AC लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम जवळ सारंडा जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत इस्रायल पुरती हा माओवादी ठार झाला. त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस होतं. कोब्रा 209 बटालियनसह सुरक्षा दलांची संयुक्त मोहीम गेल्या 2 दिवसांपासून रुतुगुटू, तुनबेदा आणि बोरोई या भागात सुरू होती. त्यादरम्यान माओवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चकमकीनंतर घटनास्थळावरून शस्त्र आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलं. IPL क्रिकेटमध्ये आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या 8व्या षटकात 3-89 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी प्रमुख पक्षांचे 10 उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेनेकडून नीलम गोरे आणि बच्चू कडू तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकींना संधी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा. भविष्यातलं पर्शियन आखात अमेरिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त असेल असा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजताबा खामेनी यांचा विश्वास. यंदाच्या जनगणनेची प्रक्रिया उद्यापासून राज्यभर सुरू आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 583 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.